नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचारानं वेग घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात मिर्झापूर, घुसी आणि बाजगाव इथं प्रचारसभा घेतल्या. यानंतर ते घुसी आणि बाजगाव इथंही प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा बिहार आणि पंजाबमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज हिमाचल प्रदेशात नाहन इथं प्रचारसभा घेतली. ही पहिलीच निवडणूक आहे जिथे काँग्रेसला संविधानाच्या रक्षणासाठी लढावं लागत आहे, असं ते या सभेत म्हणाले. राहुल गांधी यांनी आज हिमाचल प्रदेशात नाहन इथं प्रचारसभेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केवळ 22 जणांचं 16 लाख कोटी रुपये इतकं कर्ज माफ केलं, पण मागच्या वर्षी हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात त्यांना केवळ 9000 कोटी रुपयांचं अर्थसाह्य देता आलं नाही, अशी टीका त्यांनी केली. गुजरातच्या राजकोट शहरात गेमिंग झोनला काल संध्याकाळी लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. यात 9 लहान मुलांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेतल्या मृताच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. गुजरात उच्च न्यायालयानं या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. याची सुनावणी उद्या होणार आहे. दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातल्या काल एका बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. एक बाळ आयसीयूमध्ये असून 5 बालकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात शाहजहानपूर इथं काल रात्री भाविकांना घेऊन जात असलेल्या बसचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. काश्मीरच्या कुलगामा खोऱ्यात निपोरा इथं काल संध्याकाळी झालेल्या प्रवासी वाहन रस्त्यावर घसरून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. क्वालालंपूर इथं झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू हिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. चीनच्या वांग झी हिनं सिंधूवर 16-21, 21-5, 21-16 अशी मात करत विजेतेपद पटकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.